विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवेधिगायुदायक सब दुख विनाशाय भवे निपान संति के वंदे अलोकह चक्रवालेषु अथ गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृणन्तु सद्गमुखदं धम्मश्रवणकालो वयं भदन्ता धम्मश्रवणकालो वयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता ये संता संतचित्ताति शरणं शरणं एतं लोकान्तरे च देवा गुणगणगहना व्यावता सर्वकालं इति देवावरकणकमये मीरुराजे वसन्तो सन्तो सन्तो सहन्तो मुनिवरवचनं सोतुमक्का समक्का सब्बेषु चक्रवालेषु यक्खा देवा च ब्रह्मणो यङ्गम्मेहि कथं कुय्यं सर्वसम्पत्ति साधकं सव्येतं अनुमोदित्वा समगा शासने रता पमादरयिता हन्तो आरक्षासु विशेषको भवतु सर्वदा शासनं पेच लोकं च देवा रक्खन्तु सर्वदा सन्ति हन्तु सुखी सर्वे परिवारे अत्तनो अनीघा सुमना हन्तु सह सभे यातिभि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा मनुष्यतो वा अज्ञतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा लखततो वा जनपदरोगतो वा असद्धम्मतो वा संदिटितो वा अस्सपुरिषतो वा चण्डहत्ते असमीग गोनकुपुरो अहि विच्छिकामणि सप्तदिप्ये अच्छतरसं सुकरं महिषं यक्खं रक्खं सादिः नानाभयतो वा नानारोगतो वा नाना उपद्रवतो वा सव्ये आरभ्य